जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन, जय यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, यमुना तीरवन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी, यमुना तीरवन चारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे राम राम Rama Rama Hare Hare. Hare Krishna Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. Hare Rama Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. Hare Rama Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. Hare Rama Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna. Hare Rama Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. Hare Rama Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna Jaya Radha Vrindavana Chandra, Radha Vrindavana Chandra Radhe. Jaya Jagannatha Baladeva Subhadra Jaya Sudarshana. Subhadra Jaya Sudarshana. Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya. Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jaya Jaya Gurudev Jaya Jaya Gurudev. Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol. Jai Gaur Premanandi Shri Radha Vrindavan Chandra Bhagwan Ki Jai Shashi Jagannath Balde Subhadramai Ki Jai Shri Gaurnitai Bhagwan Ki Jai Srila Prabhupada Ki Jai Upasthit Gaur Bhakta Vrinda Ki Jai Upasthit Gaur Bhakta Vrinda Ki Jai Upasthit Gaur Bhakta Vrinda Ki Jai Shri Guru Aur Gauranga Ki Jai. Om Namo Bhagavate Vasudevaya. Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातुमहं वंदे श्रीगुरो दीनतारिणं। हरे कृष्ण। सर्व उपस्थित भक्तांस आचया साप्ताहिक भगवद्गीता क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन संस्थेतर्फे आपल्यापैकी काही जण आज पहिल्यांदाच मंदिरात आले असतील, काही जण रेग्युलर येत असतील, तर दर रविवारी 11:30 ते 12:30 या दरम्यान भगवद्गीतेवर चर्चा होते आणि आज आपण भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 2व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत। हा जो 9वा अध्याय आहे याचं शीर्षकच आहे राजविद्या राजगुह्य योग किंवा परमगोपनीय ज्ञान, आणि आजचा जो श्लोक संख्या आहे ती 2वा श्लोक आहे 9व्या अध्यायातल्या 2वा श्लोक। माझ्या पाठून म्हणण्याचा प्रयत्न करा। राजविद्या राजविद्या राजगुह्यम् पवित्रम्, आवाजच येत नाही, पवित्रम् इदम् उत्तमम् प्रत्यक्ष अवगमम् धर्म्यम् सुसुखम् कर्तुम् अव्ययम्। राजविद्या राजगुह्यम्, श्लोक इथे लिहिलेला आहे, पाठून म्हणण्याचा प्रयत्न करा। राजविद्या राजगुह्यम् पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्षावगमम् धर्म्यम् सुसुखम् कर्तुम् अव्ययम्। राजविद्या राजगुह्यम् पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्षावगमम् धर्म्यम् सुसुखम् कर्तुम् अव्ययम्। राजविद्या राजगुह्यम् पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्षावगमम् धर्म्यम् सुसुखम् कर्तुम् अव्ययम्। शब्दार्थ आपण पाहू। राजविद्या, सर्व विद्यांचा राजा किंवा सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ। राजगुह्यम्, सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा, सर्व गुह्य ज्ञानांमध्ये श्रेष्ठ। पवित्रम, अत्यंत पवित्र। इदम, हे। उत्तमम, दिव्य। प्रत्यक्ष, प्रत्यक्ष अनुभवाने। अवगमम, जाणता येणारे। सुसुख, धर्म्यम, धर्म। सुसुखम, अत्यंत सुखकारक। कर्तुम, आचरण्यास। अव्ययम, अविनाशी। या श्लोकाचा अर्थ आणि त्याच्यावरचं तात्पर्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाचे संस्थापकाचार्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी लिहिले। श्रील प्रभुपाद की जय। सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या किंवा सर्व विद्यांचा राजा असे म्हणण्यात आले आहे, कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांचे आणि तत्वज्ञानांचे सार आहे. गौतम, कणाद, कपिल, यज्ञवल्क, शांडिल्य, वैश्वानर, वेदांत सूत्रांचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्ववेत्ते आहेत. म्हणून तत्वज्ञानांच्या ज्ञानाच्या किंवा दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही. आता भगवंत सांगतात की हा 9वा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानांचा राजा आणि निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणारे ज्ञानाचे सार आहे. हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे, कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय. आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणिती भक्तीमध्ये होते. सामान्यतः लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते, त्यांचे शिक्षण बाह्यात्कारी ज्ञानापुरते मर्यादित असते. सामान्य शिक्षणासंबंधी सांगावयाचे झाल्यास त्यामध्ये राजकारण, समाजशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो. पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालयेही आहेत, परंतु दुर्दैवाने आत्मतत्वाचे विज्ञान शिकण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही. तरीही आत्मा हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही. असे असूनही आत्म्याला महत्त्व न देता शारीरिक गरजा भागवण्याला लोक अधिक महत्त्व देतात. भगवद्गीतेमध्ये विशेष करून दुसऱ्या अध्यायापासून आत्म्याच्या महत्त्वावर जोर दिलेला आहे. सर्वप्रथम भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा अव्यय आहे. जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचे स्वरूप हे अव्यय, अविनाशी आणि शाश्वत आहे. केवळ हे जाणणे म्हणजे गुह्य ज्ञान होय. तथापि इतक्यावरून आत्म्याचे निश्चयकारक निश्चयात्मक ज्ञान होत नाही. कधीकधी लोकांची अशी समजूत असते की आत्मा शरीराहून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा शून्यावस्थेत राहतो आणि मग निराकार होतो. परंतु ही वस्तुस्थिती नाही. या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा देहामधून मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा असू होऊ शकेल? तो सदैव क्रियाशील असतो. जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे. आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. म्हणून जीवात्म्याच्या या क्रियांना राजविद्या अर्थात परमगोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या सर्व क्रिया होत. पद्मपुराणात मनुष्याच्या पापकर्मांचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि ही पापकर्मे म्हणजे पापामागून पाप केल्याची फळेच असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पापकर्मांच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात. उदाहरणार्थ जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा झाडाची ताबडतोब झाडाची वाढ होत नाही, त्यासाठी काही काळ जावा लागतो. सर्वप्रथम एक कोंब फुटलेले लहान रोप असते, त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो, मग त्याला फुले आणि फळे लागतात. जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फुलाफळांचा उपभोग घेतात. त्याचप्रमाणे मनुष्यही पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्मही फलद्रूप होतात. त्याकरिता काही काळ जावा लागतो. कर्मफलांच्या बिळा निरनिळ्या अवस्था असतात. मनुष्याने पापकर्मे थांबवली असतील आणि ज्या त्या पापकर्माची फळे भोगणे शिल्लक असू शकते. काही पापे बी रूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो. 7व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पापकर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्मपरायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर जे पास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात. या विधानाला पद्मपुराणात पुष्टी देण्यात आली आहे. जे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफुले मग ती फलोन्मुख असोत किंवा बीज रूपामध्ये असोत हळूहळू नष्ट होतात. भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात. उत्तम म्हणजे दिव्य होय, तमस म्हणजे भौतिक जग किंवा अंधकार होय, तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय. कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आहे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते. असे सांगितले जाते की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्षपणे अनुभवास येतात. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हाला याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अपराध रहित कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन करतेवेळी दिव्यानंद अनुभवास येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतो. ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते. याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. जीवनातील आध्यात्मिक जीवनातील प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्व पात्रतेवर अवलंबून असत नाही. हा मार्ग स्वतःमध्येच इतका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते. वेदांत सूत्रातही याचे वर्णन करण्यात आले आहे. असे सांगितले आहे की भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनींच्या पूर्वजीवनावरून पाहायस मिळते. नारद मुनी आपल्या पूर्वजन्मात दासीपुत्र होते, ते अशिक्षित होते, तसेच त्यांना उच्च कुळातही जन्म झाला नव्हता. परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत. कधी कधी ते स्वतः भक्तांची सेवा करीत असत. नारद मुनी प्रार्थना करता म्हणतात की संस्कृत श्लोक आहे. नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगतात. ते म्हणतात बाल्यावस्थेत महाभागवतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट संघ करीत सत्संग करीत असत. काही वेळा ऋषीमुनीत आपले शेष अन्न पानावरच सोडत असत आणि ती पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद शेष अन्न खात असत. याप्रमाणे यामुळे बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला. जससे त्या बालकाने अन्न सेवन केले तसतसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्यांचे हृदय शुद्ध झाले. महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात. नारदांमध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला. ते पुढे सांगतात, अनेक पुढे वर्णन आहे या तात्पर्यामध्ये. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर भगवद्गीता जी आहे ती आपल्याला माहीतच असेल किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्या करिता आपण पुन्हा एकदा सांगू की भगवद्गीता अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धभूमीवर युद्ध आता सुरू होणार आहे आणि त्याच्यापूर्वी अर्जुन युद्ध करण्यास नकार देतो विविध प्रकारची पाच कारणं सांगून आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला ज्ञान देतात. हे जे ज्ञान आहे या ज्ञानालाच विद्या म्हटलेली आहे. विद्या हा शब्द कशापासून येतो? विद या धातूपासून येतो. संस्कृत विद धातूपासून विद्या शब्द येतो आणि विदचाच एक रूप आहे वेद. म्हणून भारतामध्ये प्रचलित आहेत वेद. जे वेद आहेत ते काय आहेत? वेद म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे, विद्या आहे. आणि या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत? राजविद्या राजगुह्यम, की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. तर नुसतं विद्या म्हणलेलं नाही, याला म्हणले राजविद्या. जसं सर्वसामान्य समाजामध्ये काही लोक आहेत ते सर्वसामान्य आहेत, परंतु त्यात काही विशिष्ट लोक असतात. जसं की त्यांचा राजा असेल किंवा एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष असेल, पंतप्रधान असेल, तर ती व्यक्ती काय विशेष व्यक्ती आहे. तसं अनेक प्रकारचे ज्ञान आहे, अनेक प्रकारच्या विद्या आहेत. ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती हा विशेष आहे, तसं सर्व प्रकारच्या ज्ञानांमध्ये सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये जे ज्ञान जी विद्या विशेष आहे, श्रेष्ठ आहे, इतरांपेक्षा वेगळी आहे, त्याला राजविद्या म्हटले. बरोबर. राजविद्या आणि काय म्हटलंय? राजगुह्यम. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जे ज्ञान मी तुला देतोय ते काय आहे? राजविद्या आहे, राजगुह्यम आहे. गुह्यम म्हणजे जे गोपनीय आहे, सिक्रेट आहे, सगळ्यांना सांगितलं जात नाही. सिक्रेट असतं ते ठराविक लोकांनाच सांगितलं जातं, आहे की नाही? गुह्य असतं ते, प्रत्येकाला सांगितलं गेलं तर ते काय ओपन होऊन जात. पण याला काय म्हटलंय? राजगुह्यम. पुढे म्हटलंय की ते काय आहे? पवित्र आहे, अतिशय पवित्र आहे. याच्यामध्ये कुठलाही अपवित्रतेचा लवलेश पण नाही. आणि उत्तम आहे. तात्पर्यमध्ये आपण वाचलं, प्रभुपादांनी सांगितलंय की उत्तम म्हणजे या भौतिक जगताच्या पलीकडे आहे. उत्तम 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 म्हणजे अंधकार. अंधकार म्हणजे ज्ञानाचा अभाव. तर अंधकाराच्या उत्तम, तमाच्या वरती येणं उत्तम, तर अंधकाराच्या पुढे जाणारं, भौतिक जगताच्या पलीकडे जाणारं हे ज्ञान आहे, पवित्रम उत्तमम. पुढे सांगितलं या श्लोकामध्ये की प्रत्यक्ष हे कोणीही प्रत्यक्षपणे त्याचा काय करू शकतो? अनुभव घेऊ शकतो. प्रत्यक्ष अवगमम, त्याचा प्रत्यक्षपणे एखाद्याला काय घेऊ शकतो? अनुभव घेऊ शकतो. आणि पुढे म्हटलंय सुसुखम कर्तुम. कर्तुम म्हणजे आचरण्यासाठी. जे ज्ञान आहे त्याचा जो विधी आहे, त्याच्यात सांगितलेलं जे करायला सांगितलंय ते करणं काय आहे? अतिशय सुखकारक आहे, सोपं आहे करायला. आणि सुसुखम कर्तुम अव्ययम, आणि हे जे ज्ञान आहे किंवा या यातली जी क्रिया आहेत या काय आहेत, याचं जे फळ आहे किंवा या क्रिया आहेत या अविनाशी आहेत, या कधी नष्ट होत नाहीत. आणि याचा अंतिम उद्देश काय आहे, धर्म्यम, की धर्म धर्माची ती हे ज्ञान काय करतं, परिपूर्णता करतं. म्हणून हा श्लोक आहे हा अतिशय महत्वपूर्ण श्लोक आहे भगवद्गीते. हा श्लोक अतिशय महत्वपूर्ण श्लोक आहे. हा एक श्लोक आपण समजून घेतला तर बरीचशी भगवद्गीता आपल्याला समजू शकेल. आपण पाहू की पहिले दोन शब्द आहेत, राजविद्या राजगुह्यम. तर राजविद्या आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त करत असतो, विद्या ग्रहण करत असतो. आपला जन्म झाल्यापासून आहे ना अनेक गोष्टी आपण करत असतो, आणि त्या प्रत्येक करत असताना आपल्याला काय असतं, ज्ञान मिळत असतं. एखादं लहान बाळ असलं त्याला अग्नी दिसला की आपण त्याला काय सांगतो, हा काय अग्नी आहे, हा आहे, आणि ते पण शिकतं, ते त्याला जवळ जात नाही, त्याला चटका बसतो कधी कधी, पण ते काय करतं, त्याला आकलन होतं की ह्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. मग त्याची वाढ होते, मग त्याला ऍक्च्युअली यानं शाळेत पाठवलं जातं, मग त्याला अक्षर लेखन शिकवलं जातं, अक्षर लिहायला शिकवली जातात, पाठांतर करायला शिकवलं जातं, अनेक विषय शाळेमध्ये शिकवले जातात. आजकाल शाळेमध्ये सर्व प्रकारचे, त्याला आर्ट शिकवली जाते, क्राफ्ट शिकवलं जातं, म्युझिक शिकवलं जातं, ड्रामा शिकवला जातो, आहे की नाही. नुसतं जर आपण नृत्य म्हणलं तर नृत्याचे अनेक प्रकार आहेत, ते शिकवले जातात. गणित गणितशास्त्र शिकवलं जातं, विविध भाषांचं ज्ञान शिकवलं जातं, भाषांचा जो व्याकरण आहे ते शिकवलं जातं, आणि प्रत्येक भाषेचं व्याकरण वेगवेगळं आहे, आणि विविध भाषा शिकवल्या जातात. त्याला समाजशास्त्र शिकवलं जातं, नागरिकशास्त्र शिकवलं जातं, मॉरल सायन्स शिकवलं जातं, चित्रकला शिकवली जाते, त्याला इतिहास शिकवला जातो, भूगोल शिकवला जातो, विविध. आणि पुढे जाऊन तो काय करतो, शारीरिक शिक्षण घेतो, तो कवायती करतो, तो खगोलशास्त्र शिकायला सुरुवात करतो, हे जे आकाशातले जे ग्रह तारे आहेत त्याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात करतो, भूगर्भातली काय माहिती असेल तर ती, अवकाशशास्त्र शिकतो, आणि शिकलेल्या ज्ञानाचा तो उपयोगही करत असतो त्याच्या कुवतीप्रमाणे. प्रत्येक जण, आपण पण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं विविध ज्ञान प्राप्त केलेलं आहे ना. काही काही ज्ञानांमध्ये विद्यांमध्ये आपण काय केलेले, पारंगतता प्राप्त केलेली आहे, परंतु त्यातल्या कुठल्याही ज्ञानाला राजविद्या नाही म्हटलेलं. कुठल्याही ज्ञानाला राजविद्या म्हटलंय का, नाही. आणि ते शिकवणारा असतो त्याला पण काय म्हटलं जातं, गुरु म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी जे राजविद्या सांगितलेलं आहे ते या सगळ्या ज्ञानांपेक्षा, जी आता आपण आत्ता पाहिली, आपण जी काही ज्ञानं शिकली, विद्या शिकल्या, त्याच्यापेक्षा राजविद्या म्हणून ही विद्या जी आहे ही विशेष सांगितलेली आहे. आणि या राजविद्येचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, की या राजविद्येमध्ये आत्म्याचं ज्ञान दिलं जाते, आत्म्याचं ज्ञान दिलं जाते ना. आणि हे आत्म्याचं ज्ञान भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण देत आहेत. अर्जुन त्याच्या शारीरिक स्तरावरती आपलं ज्ञान प्रदर्शित करतो भगवंतांकडे, आणि युद्ध करायचं नाही म्हणून सांगतो, विविध आपल्या आपले प्रस्तुत करतो तर्क वितर्क, परंतु ते सर्व तर्क वितर्क ताबडतोब भगवान खंडन करतात. आणि ते काय सांगतात, की भगवद्गीतेच्या भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेस दुसऱ्या अध्यायात भगवान बोलायला सुरुवात करतात, पहिल्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण एक शब्दही बोलत नाहीत, दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात करतात ज्यावेळेस अर्जुन त्यांना म्हणतो की कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेत यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वाम प्रपन्नम्। या क्षणापर्यंत दुसऱ्या अध्यायातल्या सातव्या श्लोकापर्यंत अर्जुन आपले विविध तर्क प्रस्तुत करतोय आणि तर्क सगळे प्रस्तुत केल्यानंतरही श्रीकृष्णांवरती त्याचा काही परिणाम होत नाहीये आणि त्यावेळेस तो म्हणतो की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे, की निश्चितपणे मला सांगा मी काय केलं पाहिजे, मला असं वाटतं की युद्ध नाही केलं पाहिजे, तर मला निश्चितपणे सांगा काय करायला पाहिजे। आणि मग म्हणतो की मी तुमचा शिष्य झालोय। त्या क्षणापर्यंत अर्जुन आणि कृष्ण काय आहेत, मित्रत्वाचं नातं आहे आणि मित्रत्वाचं नातं संपतं आणि कृष्णाला भगवान श्रीकृष्णांना अर्जुन गुरु म्हणून स्वीकारतो आणि म्हणतो की मी तुमचा आता काय झालो, शिष्य झालो, आता मला ज्ञान द्या। तर ज्ञान घेण्यासाठी काय व्हायला लागतं, शिष्य बनायला लागतं। जोपर्यंत व्यक्ती शिष्य बनत नाही गुरुच्या समोर, म्हणजे गुरुची पोझिशन वरची बनते आणि शिष्याची खालची बनते। ही पोझिशन एखादा व्यक्ती जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत ज्ञान मिळण्याची शक्यता दुरापास्ते। आणि ज्या वेळेस कृष्ण ही पोझिशन ऍक्सेप्ट करतात, अर्जुन स्वीकारतो शिष्य म्हणून स्वतःला आणि भगवान श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारतो, ताबडतोब भगवान त्याचा जो भ्रम आहे तो दूर करतात आणि मग भगवान त्याला सुरुवातीला खरं म्हणजे गुरुचं जे काम आहे ते करतात। आता नातं बदललंय, मित्रत्वाचं नातं संपलं, आता गुरु शिष्याचं नातं झालं आणि मग भगवान त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतात आणि पहिल्या 15-20 श्लोकांमध्ये 20 श्लोकांमध्ये भगवान त्याला आत्म्याचं ज्ञान देतात। हे आत्म्याचं ज्ञान म्हणजे काय, तर आत्मा कसा अविनाशी आहे, अव्ययी आहे, भगवान ह्या आत्म्याला कापता येत नाही, तोडता येत नाही, त्याला भिजवला जाऊ शकत नाही, त्याला वाळवता येत नाही। एखादा व्यक्ती आपला शर्ट किंवा आपला कपडा अंगावरचा जसा जीर्ण झाल्यानंतर काय करतो, जीर्ण झाल्यानंतर तो तसेच घालून बसतो का, काय करतो, जीर्ण झालेला कपडा बदलतो आणि नवीन धारण करतो। तर हा नवीन धारण करण्यात मध्ये त्याला दुःख होतं का, नाही दुःख होत, त्याला आनंद होतो। तर तसं आत्मा जो असतो तो काय करतो, जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नवीन शरीर धारण करतो। वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही। अशा प्रकारे तो नवीन धारण करतो। त्याचबरोबर ते सांगतात की हे अर्जुन अशी कधी वेळ नव्हती की ज्यावेळेस तू उपस्थित नव्हता, मी उपस्थित नव्हतो आणि हे सगळे जमलेले राजे आणि क्षत्रिय सैनिक हे उपस्थित नव्हते आणि भविष्यातही असं कधी होणार नाही की आपलं स्वतंत्र अस्तित्व असणार नाही। आणि हे जे तुझे नातेवाईक आहेत किंवा मित्र आहेत किंवा गुरु आहेत किंवा तुझे पितामह आहेत यांच्या मृत्यूची चिंता करू नकोस। युद्धभूमी आहे, या युद्धभूमीवरती क्षत्रियाचं कर्तव्य आहे, मृत्यू होणार आहे, त्याचा युद्ध करणं त्याचं कर्तव्य आहे आणि त्यात अनेकांचा मृत्यू होणार असला तरी जो धीर मनुष्य असतो तो काय होत नाही, विचलित होत नाही। कशाने विचलित होत नाही, तर त्याने सिंपल उदाहरण सांगतात की एक छोटा बालक असतो, त्या छोट्या बालकाचा काय होतो, तरुण होतो, तरुण झाल्यानंतर काय होतो, तो प्रौढ होतो, प्रौढ झाल्यानंतर तो म्हातारा होतो आणि म्हातारा झाल्यानंतर काय होतो, त्याचा मृत्यू होतो, देहांतर करतो, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति, न मुह्यति। असा व्यक्ती भ्रमित होत नाही जो जाणतो की हे काय बालकाचा तरुण झाला तर कोणी भ्रमित होतो का, चिंतित मोहित होतो? तरुणाचा प्रौढ झाला तर कोणी मोहित होतो किंवा चिंताग्रस्त होतो? तसा धीर मनुष्य हा देहांतरामुळे भ्रमित होत नाही आणि मग त्याद्वारे ते हळूहळू आत्म्याचं ज्ञान देतात। आणि नुसतं आत्म्याचं ज्ञान देऊन पण सफिशियंट नाहीये, हे ज्ञान कोणाला देत आहेत? ते अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत। म्हणजे आपण हे शरीर नाही, आपण त्यामध्ये असणारा आत्मा आहे। शरीर काय आहे? आपल्यावरती टाकलेलं एक आवरण आहे। जसं आपण कपडे घालतोय या आपल्या अंगावरती, तसं आपण जो आत्मा आहे, सच्चिदानंद आत्मा आहे, या आत्म्यावरती एक शरीराचं आवरण टाकलेलं आहे। हे भौतिक शरीर आहे, हे कसं आहे? अशाश्वत आहे, अशाश्वत आहे, टिकत नाहीये हे। आणि तो आत्मा आहे तो मात्र काय आहे? शाश्वत आहे। आणि मग हे जे ज्ञान आहे, हे आत्म्याचं ज्ञान आहे, हे ज्ञान संगीतामध्ये, गणितशास्त्रामध्ये, नृत्यशास्त्रामध्ये या कुठल्याही शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये। हे वेगळं ज्ञान आहे, हे खरं ज्ञान आहे। आत्मा, आपण आत्मा आहोत, आपण हे शरीर नाही, या ज्ञानाला काय म्हटलंय? मुख्य ज्ञान म्हटलंय। म्हणून त्याला काय म्हटलंय? राजविद्या म्हटलंय। आणि ही राजविद्या नुसती आहे तर राजगुह्यमयातल्या गुह्य काय गोष्ट आहे? तर हा जो आत्मा आहे हा काय आहे? भगवंताचा अंश आहे। ममई वांशो जीवलोके, भगवान सांगतात की हे जे सर्व जीवात्म्य आहेत म्हणजे आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत। ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन, भगवान सांगतात। तर हे जे हे जीवात्म्याचं कर्तव्य काय आहे, म्हणजे आत्मा स्तरावरती जो सच्चिदानंद आहे, शाश्वत आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि जो आनंदमय आहे, पण या ठिकाणी तो दुःख भोगतोय कारण तो स्वतःला शरीर समजतोय। आता तो समजायला लागला की मी शरीर नाही, मी आत्मा आहे। तर या आत्म्याचं कर्तव्य काय आहे, काम काय आहे, त्यानं काय करायचंय? ते काम म्हणजे हे समजून घ्यायचं की जीवात्मा म्हणजे आपण, आपण भगवंताचे अंश आहोत आणि अंशाचं कार्य काय असू शकतं? पूर्णाची सेवा करणं, बरोबर। जो अंश आहे त्याचं कार्य काय? पूर्णाची सेवा करणं। तर आत्म्याचं कार्य आहे पूर्णाची सेवा करणं, म्हणजे सर्व जीवात्म्यांचं आपलं इति कर्तव्य काय आहे? तर भगवंतांची सेवा करणं, करेक्ट, भगवंतांची सेवा करणं। आणि ह्या कार्याला काय म्हटलेलं आहे? गुह्य आहे। हे कोणी सांगितलं आपल्याला? बाकी कुठल्या विद्यांमध्ये सांगितलेलं आहे? नाही सांगितलेलं। हे कुठं शिकवलं जातं? कुठल्या शाळेमध्ये? नाही शिकवलं जात। हे ज्ञान कुठे दिलं जात आहे? दिलं जात नाहीये। आणि गुह्य गोष्ट जी असती, सिक्रेट गोष्ट असती, ती सर्वांना सांगितली जाते का? नाही सांगितली जात ना। फार विशिष्ट लोकांना सांगितली जाते, फार थोड्या लोकांना सांगितली जाते। या भौतिक जगतामध्ये जीवात्म्याला वेगवेगळ्या प्रकारची किती शरीरं प्राप्त होऊ शकतात? त्याला योनी म्हटलं जातं। वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये जीवात्म्याला विविध प्रकारची शरीरं प्राप्त होतात। आणि किती आहेत? तर 84 लाख योनी आहेत, 84 लाख प्रकारच्या योनी आहेत। आणि या 84 लाख योनींमधून जीवात्मा भौतिक जगतामध्ये आलेला आहे, भगवंतांशी विद्रोह केला आध्यात्मिक जगतामध्ये, मला भोग करायचं स्वतंत्रपणे, म्हणून आपण या ठिकाणी आलो, या भौतिक जगतामध्ये आहे, आपण जीवात्म्या आहोत। या जगतामध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी एका देहातून दुसऱ्या देहामध्ये, एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये भ्रमण करत आहे 84 लाख प्रकारच्या योनींमधून। त्याच्यामध्ये जलचर आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, उडणारे पक्षी आहेत, पशु आहेत आणि मनुष्ययोनी आहे. 4 लाख प्रकारच्या मनुष्ययोनी आहेत. बाकीच्या 80 लाख सोडून दिल्या तरी 4 लाख प्रकारच्या मनुष्ययोनीमध्ये सुद्धा मनुष्य विविध प्रकारच्या योनींमध्ये विविध ठिकाणी त्याला देह धारण करावा लागतो. आणि अशा प्रकारे अनेक योनींमधून फिरल्यानंतर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर अशा हजारो मनुष्यांपैकी एखादा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या संदर्भात चौकशी करू इच्छितो. चौकशी कुठं करणार तो? तर ज्या ठिकाणी भगवंतांच्या बद्दलची माहिती दिली जाते त्या ठिकाणी चौकशी करणार जाऊन. मग अशा प्रकारची माहिती कुठं दिली जाते? तर आपले हे जे मंदिर आहे या ठिकाणी अशा प्रकारची माहिती दिली जाते. तर या ठिकाणी आलेले व्यक्ती जे आहेत हे काय आहेत? हजारांपैकी एक आहेत. बरोबर आहे, हजारांपैकी एक. एवढ्या 84 लाख योनींपैकी 4 लाख प्रकारचे मनुष्य योनी आहेत. त्यातले काहींचा जन्म अशा ठिकाणी झालाय की ज्या ठिकाणी त्याला मंदिरामध्ये जाऊ शकतो. आज पुण्याची लोकसंख्या 40 लाख असेल, 40 लाख योनी लोकांपैकी मनुष्यांपैकी किती लोक या ठिकाणी येतात? 40,000 पण जन्माष्टमीला कदाचित येत असतील, इतर वेळी येत नाहीत. तर असे जे आलेले 1,000 प्रकारचे लोक आहेत, 1,000 पैकी एक असे जे गिने चुने लोक आहेत, माणसं आहेत, यांच्यापैकी हजारांपैकी एक जण काय करतो? भगवंतांबद्दलचं ज्ञान प्राप्त करतो. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? भगवंताबद्दलचं ज्ञान घ्यायचंय. कोणतं ज्ञान आहे? हेच ज्ञान आहे, मी आत्मा आहे, भगवान परमात्मा आहेत, भगवान विभू आहेत, भगवान पूर्ण आहेत, मी त्यांचा अंश आहे आणि मी त्यांची सेवा केली पाहिजे. हे ज्ञान दुर्लभ आहे ना, सगळ्यांना सांगितलं जातंय का? सगळ्यांना सांगितलं तरी समजत नाही. 84 लाख योनींना सांगितलं तर कोणाला समजणार आहे? 84 लाखांपैकी मनुष्यांना, 4 लाख प्रकारच्या मनुष्यांना सुद्धा समजत नाही. 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत, 4 लाख मनुष्य नाही, एकेका प्रकारच्या मनुष्यांमध्ये कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कोणी पाकिस्तानी असेल, कोणी भारतीय असेल, ब्रह्मदेशी असेल, चायनीज असेल, अमेरिकन असेल, रशियन असेल, जर्मन असेल, है ना, त्या ठिकाणी हे ज्ञान दिलं जात आहे का? दिलं जातच नव्हतं. परंतु भगवंतांचे भक्त दयाळू असतात, भगवान स्वयं दयाळू आहेत, कृपाळू आहेत. त्यांनी आपल्या एका स्वतः हे ज्ञान देणार आहे, मी सर्वत्र प्रचार करणार आहे म्हणून सांगितलं येऊन. आणि पुन्हा आपला एक मेजर सैन्यात असतो ना, मेजर मोठा व्यक्ती, सैन्य सैनिकांचा लीडर, अशा व्यक्तीला पाठवलं या ठिकाणी. AC भक्तिवेदांत स्वामी सर्वप्रभुपादानं पाठवलं आणि त्यांनी ज्ञान हे सर्व देशांमध्ये आता देण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्या ठिकाणी सुद्धा किती लोक घेत आहेत हे ज्ञान? दुर्मिळ लोक आहेत. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे? गुह्यम आहे, सिक्रेट आहे. प्रत्येकाला मिळते? प्रत्येकाला मिळत नाहीये. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना उत्सव इस्कॉन या संस्थेच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण जातो आणि त्या ठिकाणी एवढा ग्रंथसंपदा आहे, श्रील प्रभुपादाने लिहिलेली, या ग्रंथसंपदेचं आपण पुस्तक घेतो, वाचायचा प्रयत्न करतो, तरी सुद्धा कधी कधी समजत नाही. आणि येतो आपण मंदिरात, येतो कधीतरी प्रवचन ऐकतो आणि प्रवचन ऐकल्यानंतर समजतं आपण वाचलेली भगवद्गीता आहे ती आता समजायला लागली. म्हणजे काय झाली? सुरुवात झाली, गुह्य ज्ञान प्राप्त करण्याची सुरुवात झाली. राजविद्या राजगुह्यम, की सर्वात उच्च श्रेणीचं ज्ञान जे दुर्लभ आहे, प्रत्येकाला मिळत नाहीये, त्या व्यक्तीला आता हे मिळायला सुरू होतं. ज्यावेळेस तो येऊन भगवद्गीतेचं ज्ञान स्वीकारतो, ऐकतो, याची सुरुवात कुठून होते? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम दास्यम, या 9 प्रकारच्या विविध भक्तीच्या मार्गा भक्तीच्या स्टेजेसद्वारे तो पुढे पुढे जातो. पण सुरुवात होते श्रवणाद्वारे, कानाद्वारे. ज्यावेळेस तो ऐकतो हे ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान ऐकतो व्यक्ती, आणि तो काय करायला लागतो, त्याच्याप्रमाणे आचरण करायला लागतो. मग श्रवण साधूचा संग करतो, श्रद्धापूर्वक अधोश्रद्धा तथा साधुसंग तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती या प्रकारच्या 9 स्टेप्स मधून तो हळूहळू पुढे जायला सुरुवात करतो. आणि मग त्याला याच्यात गोडी लागायला लागते, मग तो ऐकतो, मग आचरण करायला लागतो आणि मग त्याला हे गुह्य ज्ञान त्याला मिळायला सुरुवात होते. आणि जसं त्याला गुह्य ज्ञान प्राप्त होतं मिळतं, तसं काय होतं, त्या लक्षात येतं की हे पवित्र आहे. हे पवित्र असल्यामुळे काय होतं, हे ज्ञान इटसेल्फ त्याचं आचरणात आणलं की त्याच्या पापकर्माची फळं नष्ट व्हायला सुरुवात होतात. शास्त्रामध्ये आपण तात्पर्यमध्ये वाचलं की पाप 4 प्रकारे असतं. पाप झालंय त्याचं बीज रूपामध्ये असतं, फ्रुक्टिफाय होतं, कालांतराने भविष्यामध्ये येणार असतं, अशा प्रकारची पाप असतं. आणि प्रत्येक केलेल्या कार्यातून काय होतं, एक फल तयार होतं आणि ते फल स्वीकारण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु ज्या वेळेस व्यक्ती हे जे गुह्य ज्ञान म्हणजेच काय आहे, राजविद्या राजगुह्यम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भक्ती आहे भगवंतांची, हा जो क्ती प्रत्यय आहे, हा क्ती प्रत्यय कशाला जोडलेला आहे, भला जोडलेला आहे. आणि भ म्हणजे काय आहे, भ म्हणजे भगवान आहेत. सो भगवंताचीच फक्त भक्ती होऊ शकते, अन्य देवी देवतांची भक्ती होऊ शकत नाही. भक्ती फक्त भगवान श्रीकृष्णांची आणि विष्णू तत्वाची जी सेवा केली जाते, प्रेममयी सेवा केली जाते, त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती करायला सुरुवात झाली की त्याच्यात आपोआप काय होतं की या भक्ती तत्व भक्तीची जी विधी आहे ती पालन करायला सुरुवात केल्याबरोबर त्याच्यातली जी बीज आहेत किंवा आत्ता तयार झालेली पापकर्माची फळं आहेत किंवा भविष्यामध्ये येणारी फळं आहेत, या सर्वांचा काय होतो, समूळ नष्ट होतो आणि ती व्यक्ती पवित्र बनते. किती दिवसात बनू शकते, एका दिवसातही बनू शकते किंवा हजारो वर्षही लागू शकतं. कशावरती डिपेंड करतं, त्याची तीव्रता किती आहे भक्ती करण्याची, भगवंतांची सेवा करण्याची तीव्रतेवरती अवलंबून आहे त्याची पापकर्मांची फळं. परंतु प्रोसेस चालू होऊन जाते, पवित्र व्हायला सुरुवात नक्की होऊन जाते. कोणाचं स्लो असेल, कोणी ससाच्या गतीने चालेल, कोणी कासवाच्या गतीने चालेल, परंतु प्रोसेस काय आहे, पवित्र आहे. आणि ही जी भक्तीची प्रोसेस आहे ही काय, तर ही प्रोसेस आपण पाहिलं की या प्रोसेसद्वारे आपण काय होतो, उत्तम म्हणजे अंधकारातून उत म्हणजे वर उठणं, अंधकारातून वरती येतो म्हणजे अज्ञानातून वरती येतो. ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर अंधकार नष्ट होतो. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, की ज्ञान तमसो मा ज्योतिर्गमय, अंधकारातून प्रकाशाकडे कोण घेऊन जातं, ज्ञान घेऊन जातं. तसं आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर आपण उत्तम बनतो, उत्तमाचा संघ मिळतो. उत्तम म्हणजे जे भौतिक जगताच्या पलीकडे आहेत, म्हणजे भगवान यांचा संघ प्राप्त होतो. पुढे म्हटलं की प्रत्यक्षावगमम धर्म्यम, कि हे याचा अनुभव कोणाला मिळू शकतो, प्रत्यक्ष अनुभव, जो कोणी या प्रोसेसला फॉलो करेल त्याला याचा अनुभव मिळायला सुरुवात होते. प्रभुपाद याच्यासाठी एक सुंदर उदाहरण देतात, ते सांगतात की एक मधाची बाटली आहे आणि त्या मधाच्या बाटलीमध्ये मध भरलेलं आहे पण त्याचं झाकण लावलेलं आहे. आणि एखादा व्यक्ती सांगतोय की हा मध आहे, हा पौष्टिक आहे, हा गोड आहे, याच्यात औषधी गुण आहेत, त्याचं सर्व वर्णन करतोय, याचा कलर असा आहे, इतका सुंदर आहे, हे ह्याच्यामुळे या व्याधी नष्ट होतील, सगळं गुणवर्णन करतोय. आणि दुसऱ्या व्यक्तीला म्हणला हा घे मध घे म्हणला, आणि तो मधाची बाटली त्याच्या हातात दिली आणि त्या समोरच्या व्यक्तीने ती मधाची बाटली बाहेरून चाटायला सुरुवात केली. त्याला त्या मधाचं काही आस्वादन मिळेल का, काय करायला लागेल त्याला? झाकण खोलायचं, मध हातावर घ्यायचा, चाटायचा, त्याला काय मिळेल? मधाच. बाकी तो म्हणेल की मला काय ते गुणवर्णन त्याचं काही सांगू नका, मला डायरेक्टली त्याच्यातून मध खाल्ल्याचा आनंद मिळेल. तसं हे प्रत्यक्ष अवगमम, की ज्यावेळेस आपण भक्तीची प्रोसेस आहे, आपण श्रवण केली, ऐकली, श्रद्धापूर्वक ऐकली, भजनक्रिया केली, साधुसंग केला, या ठिकाणी आल्यानंतर मंदिरामध्ये आपण साधुसंग करतो. कोणाचा संघ आहे या ठिकाणी? श्रील प्रभुपादांचा संघ आहे. श्रील प्रभुपादांचे शिष्य या ठिकाणी ज्ञान देतात, त्यांच्या शिष्यांचे शिष्य ज्ञान देतात, यांचा आपण संघ केला. आणि हे सगळेजण कशावरती बोलतात? श्रील प्रभुपादांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेवरती बोलतात, वैदिक शास्त्रांबद्दल बोलतात. ते मिळणं म्हणजे डायरेक्टली भगवंताचा संघ मिळतो. हा प्रत्यक्ष संघ मिळाल्यानंतर प्रोसेस सुरू केली. आता प्रोसेसमध्ये सांगितलं की भक्ती करा, कशी करायची आहे? चॅन्टिंग, डान्सिंग, फिस्टिंग, तीन गोष्टी करायला सांगितल्यात. या कलियुगामध्ये दुसरं काही पॉसिबल नाहीये. चॅन्टिंग, भगवंतांच्या नावाचं नाव घ्यायचंय. कसं? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि डान्सिंग, कीर्तन करताना नाचायचंय आणि भगवंताला ऑफर केलेला महाप्रसाद स्वीकार केला की हे प्रत्यक्ष त्याला आनंद मिळायला सुरुवात होती. चॅन्टिंग मध्ये कदाचित आनंद मिळाला नाही, तर प्रसाद खातानी तर नक्कीच आनंद मिळतो. आणि प्रसाद खाता खाता मग शुद्धीकरण होतं आणि मग चॅन्टिंग मध्येही आनंद मिळायला सुरुवात करतो. म्हणून हे प्रत्यक्ष अवगमन, की हे स्वतः अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आणि काय होतं मग? सुसुखम कर्तुम अव्ययम, की हे करायला किती सोपं आहे, इझी आहे. काय अवघड आहे? हरे कृष्ण महामंत्र घेणं अवघड आहे? कुणाला अवघड आहे? ज्याला तोंड दिलेलं आहे भगवंताली, है की नाही? शब्द उच्चार ज्याला करता येतात त्याला काय म्हणायचंय? सगळ्यांनी म्हणा हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हे म्हणायला सुरुवात करायची. आणि हे म्हणायला सुरुवात करणं हे काही अवघड नाही, सुसुखम आहे, हे इझी आहे, काहीच त्याच्यात त्रास नाही. आणि ते करतानी आनंद आहे, केल्यानंतर आनंद आहे, आणि करायच्या पूर्वी पण आनंद आहे. पूर्ण आनंदमय आहे हे भक्तिपूर्ण कार्य. सेवा करताना आनंद मिळतो. आणि कसं आहे? अव्ययम आहे, हे नष्ट होत नाही. थोडी भक्ती केली, 1% केली, पुढे पुढच्या जन्मामध्ये 2% सुरू होईल. बाकीच्याचा काय व्यय होतो, नाश होतो, पण भक्तिपूर्ण कार्याचा नाश होत नाही. आणि हे सगळं केल्याने काय होतं? धर्म्यम, धर्मप्राप्ती होते. धर्मप्राप्ती म्हणजे काय? मनुष्याचा जो धर्म आहे किंवा जीवात्म्याचा धर्म आहे, भगवंतांचा दास बनणं, दासांच्या दासांचा दासांचा दास बनणं, सेवक बनणं, हे प्राप्त होतं. आणि हे प्राप्त होणं, कोणी म्हणलं की नोकर बनण्यात कसला आनंद आहे? पण नोकर बनण्यातच खरा आनंद आहे, कारण हे काय उलट आहे. भौतिक जगतामध्ये मालक बनण्याची इच्छा असते, त्यामुळे इथं आपण त्रास सहन करतो. आध्यात्मिक जगतामध्ये नोकराचा नोकराचा जेवढा लांब बनेल तेवढा जास्त आनंद मिळतो. आणि ती आपली मूळ स्थिती आहे, तो आपला धर्म आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, तो आपला धर्म आहे. हा धर्म पालन करण्यासाठी सुरुवात होते. आणि म्हणून हा श्लोक भगवद्गीतेतला अतिशय महत्वाचा श्लोक आहे. काय सांगितलंय? की हे काय आहे? राजविद्या आहे, राजगुह्य आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, प्रत्यक्ष पालन करण्यासाठी सोपं आहे, त्याचा अनुभव घेऊ शकतो कोणी, सुसुखम आहे, अतिशय सोपं आहे करण्याला. आणि कर्तुम अव्ययम, की हे अव्यय आहे, अविनाशी आहे, आणि हे पालन करायला अतिशय सुसुखम आहे. आणि हे केल्याने काय होतं? तर भक्ती केल्याने आपल्याला आपल्या मूळ स्थितीमध्ये आपण जातो, दुःखमय स्थितीतून आपण आनंदमयी होतो. आनंदमयोभ्यासात, ज्याचा आपण शोध घेतोय सर्वजण. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच.